नमस्कार, मी बाबासाहेब कडाळे प्रभाग क्रमांक 4 मधून शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवित आहे। आपलं बहुमोल मत कडाळे परिवार आणि सुरेशदादांच्या विचाराला म्हणजे बाबासाहेब कडाळे यांना आपण द्याल अशी अपेक्षा बाळगतो, विनंती करतो। येत्या 2 डिसेंबरला आपलं बहुमोल मत शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विजयी कराल या विनंतीसह मी थांबतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद।